नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसह बहुतांश जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. राज्याला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, उद्योगमंत्री उदय सामंत. मराठवाड्यातल्या 3 उद्योगांचा गौरव. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसचा विरोध. एसटीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस आणि सण अग्रिम मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आणि दिल्ली कसोटी सामन्यात भारत विजयापासून 58 धावा दूर, दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा चिवट प्रतिकार. आता सविस्तर बातम्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीसाठी काल विविध जिल्ह्यात आरक्षण सोडत जाहीर झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 63 जागांपैकी 35 जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव असून यातल्या 17 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. 8 जागा मागास प्रवर्गासाठी, 9 जागा मागास प्रवर्ग महिलांसाठी, अनुसूचित जातीसाठी 4, तर अनुसूचित जाती महिलांसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 1, तर अनुसूचित जमाती महिलांसाठी 2 जागा आरक्षित झाल्या आहेत. नांदेड जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आणि 120 पंचायत समिती गणांसाठी पार पडलेल्या या प्रक्रियेची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती दिली.
अनुसूचित जातीसाठी 13 जागा, अनुसूचित जमातीसाठी 6 जागा, नागरिकांच्या मागास प्रवर्गाला 17 जागा आणि सर्वसाधारणला 29. अशा पद्धतीने ऑलरेडी बायफर्केशन झालेलं होतं आणि मग त्या अनुषंगाने आपण जे वर्कआउट केलेलं आहे, अनुसूचित जातीसाठी 7 स्त्रियांच्या जागा होत्या आणि चिठ्ठ्या टाकून आपण सर्वांच्या समक्ष व्हिडिओग्राफीमध्ये पारदर्शक पद्धतीने या सगळ्या सोडती आपण काढलेल्या आहेत.
बीड जिल्हा परिषदेच्या 61 16 जागांची आरक्षण सोडत काल काढण्यात आली. या जागा इतर मागास वर्ग ओबीसीसाठी राखीव असून त्यापैकी 8 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडतही काल काढण्यात आली. परभणी जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जातीसाठी 7, मागास प्रवर्गासाठी 14, सर्वसाधारण महिलांकरता 16 गट आरक्षित करण्यात आले आहेत, तर 16 गट खुल्या गटाकरता निश्चित करण्यात आले. जिंतूर तालुक्यातल्या आडगाव बाजार हा गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 जागांपैकी अनुसूचित जाती 4, अनुसूचित जाती महिलांसाठी 5, अनुसूचित जमाती 1, मागास प्रवर्गासाठी 7, मागास प्रवर्ग महिलांसाठी 7, सर्वसाधारण 15, तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी 16 जागा राखीव झाल्या आहेत. लातूर जिल्हा परिषद गटासाठीच्या आरक्षण सोडतीत अनुसूचित जातींसाठी 12, अनुसूचित जमातीसाठी 2, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 15, तर सर्वसाधारण खुल्या गटासाठी 30 जागा असणार आहेत. लातूर पंचायत समिती सभापती पदासाठी अनुसूचित जातीसाठी 2, इतर मागासवर्गीय गटासाठी 3, तर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी 5 जागा आरक्षित झाल्या आहेत. राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी येत्या 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल. महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. गेल्या 2 वर्षांसाठीचे महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार काल मुंबईत सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दावोस, जर्मनी, जपान यासारख्या परदेश दौऱ्यातील कराराद्वारे महाराष्ट्रात विक्रमी गुंतवणूक वाढल्याचं सांगत या सामंजस्य कराराच्या 80% अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं त्यांनी सांगितलं. परभणीच्या 1 उद्योगाला तर छत्रपती संभाजीनगरच्या 2 उद्योगांना या पुरस्कार सोहळ्यात सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. लातूरसह रत्नागिरी, नागपूर आणि गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्यात वाढीसाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामावून घ्यायला काँग्रेसनं विरोध केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढवण्याची मागणी नेत्यांनी एकमतानं केली. कुठल्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेसचा विचार नसल्याचं मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. मनसेच्या युतीसंदर्भात पक्षश्रेष्ठींना भूमिका कळवणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जाहीर केला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक काल मुंबईत झाली, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली. यासाठी शासनानं 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासोबतच पात्र कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये सण अग्रिम देण्यासाठी शासनाकडे 54 कोटी रुपयांची मागणी केल्याचं महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
उत्पादन चलित अर्थव्यवस्थेच्या मार्गानेच भारत विकसित राष्ट्र होऊ शकतो असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. देशात शालेय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धा विकसित भारत बिल्डेथॉन 2025 उद्घाटन करताना ते काल बोलत होते. विकसित राष्ट्र बनवण्यासाठी भारताला स्पष्ट दृष्टिकोन, प्रगत तंत्रज्ञान आणि आयटी चलित उपायांची आवश्यकता असून येत्या काळात विद्यार्थी हे उपाय तयार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बिल्डेथॉन मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना प्रधान म्हणाले,
ना केवल भारत की ही आवश्यकता को आप लोग पूरा करोगे, दुनिया की आवश्यकता को, दुनिया की रिक्वायरमेंट को, यू ऑल आर गोइंग टू क्रिएट न्यू हिस्ट्री, न्यू मॉडल, ये आपसे अपेक्षा है. वी आर ऑल मस्ट बी थैंकफुल टू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी, ही एनविजन ए न्यू मॉडल अटल इनोवेशन मिशन थ्रू दिस हैकाथॉन मेगा स्कूल इनोवेशन इवेंट आज हम आयोजन किए हैं.
3 लाखाहून अधिक शाळा आणि 25 लाखाहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी या बिल्डेथॉनमध्ये व्हर्च्युअल पद्धतीनं सहभाग घेतला. देशात चालू आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 6.33% वाढून जवळपास 12 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं आहे. प्राप्तिकर विभागानं ही माहिती दिली. 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर या कालावधीत निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन अंदाजे 5 लाख कोटी तर बिगर कॉर्पोरेट कर संकलन अंदाजे 6.5 लाख कोटी रुपये झालं. मात्र परतावा जारी करण्यात 16% घट होऊन 2 लाख कोटी रुपये झालं असल्याचं विभागानं सांगितलं. रेल्वे पोलीस दलातील पदभरती यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे करण्यात येणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. गुजरातमध्ये वलसाड इथं रेल्वे पोलीस दलाच्या 41व्या स्थापना दिनानिमित्त झालेल्या सोहळ्यात ते काल बोलत होते. दिवाळी आणि छठ पूजेसाठी 12,000 विशेष रेल्वे गाड्या चालवणार असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं. क्रिकेट. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयापासून अवघ्या 58 धावा दूर आहे. काल वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 390 धावांवर संपुष्टात आला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी 3, मोहम्मद सिराजनं 2 तर रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दरम्यान पाहुण्या संघानं दिलेल्या 121 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल 8 धावा करून तंबूत परतला. KL राहुल 25 आणि साई सुदर्शन 30 धावांवर खेळत आहेत. बीड इथं येत्या 17 तारखेला समता परिषदेचे संस्थापक मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या सभेत सहभागी होणार असल्याचं सांगत आपली भूमिका या सभेत सविस्तर मांडणार असल्याचं म्हटलं आहे. काल परळी इथं वार्ताहरांशी बोलताना, आपण कुणाच्याही विरोधात नाही, मात्र कुणाच्याही ताटातले हिसकावले जाऊ नये या मताला आपला पाठिंबा असल्याचं मुंडे यांनी नमूद केलं. शेतकऱ्यांना मिल्क टू सिल्क या व्यवसायांकडे वळवण्यासाठी कृषी विभागानं उपाययोजना कराव्यात असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले. आत्मा नियामक मंडळाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. 2025-26 जिल्ह्यात कृषी विस्तार सुधारणा सहाय्य कार्यक्रमासाठी 2,36,47,000 रुपयांच्या आराखड्यास, तसंच जिल्ह्यात 15 ठिकाणी ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. बीड जिल्ह्यात मुर्शदपूर इथं अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं. ऊस तोडणीच्या कामाला जाण्यासाठी उचल घेण्याच्या बदल्यात हा विवाह होणार होता. राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठाननं बीड ग्रामीण पोलीस आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या मदतीनं हा विवाह रोखल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास काल पूर्ण झाला. आता फक्त दक्षिण भारत आणि ओडिशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगरसह बहुतांश जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. राज्याला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस आणि सण अग्रिम जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.